नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. भारत जगातील सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून प्रत्येक भारतीयांच्या उत्थानासाठी आपण कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मिझोरम, मणिपूर आणि आसाममधील विविध विकास कामांची कोनशिला तसंच लोकार्पणही होत आहे. थोड्याच वेळेपूर्वी पंतप्रधानांनी मिझोरमच्या आयझॉल इथं 9,000 कोटींहून अधिक खर्चाच्या योजनांचा दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ केला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी जनतेला संबोधितही केलं. या योजनांद्वारे मिझोरमच्या रेल्वे, रस्ते, ऊर्जा आणि क्रीडा क्षेत्राला मोठा लाभ मिळणार आहे. कर्नाटकमधील हसन जिल्ह्यात काल संध्याकाळी गणेश मूर्ती विसर्जनासाठी आलेल्या गर्दीत एक मालवाहू ट्रक घुसून झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 18 अधिक जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग 373 ट्रक विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुचाकीला टाळताना हा अपघात झाला. या अपघातात चालकही जखमी झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. जखमींना लवकर बरं होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2,00,000 रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केली आहे. या दुर्घटनेबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबियांना 5,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. म्युच्युअल फंडातून पैसे काढून घेताना लागणारं कमाल शुल्क 5% वरून 3% असं कमी करण्याचा निर्णय भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ अर्थात सेबीनं घेतला आहे. सेबीचे अध्यक्ष तुहीन कांत पांडे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना हे शुल्क भरावं लागतं. नवी मुंबईतील विमानतळाचं उद्घाटन येत्या 30 सप्टेंबरला होणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक उपाध्यक्ष विजय सिंघल यांनी काल ही माहिती दिली. हे विमानतळ येत्या नोव्हेंबर महिन्यात प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथून विमानतळाकडे जलवाहतुकीद्वारे जाणंही शक्य होणार आहे. नागपूर अमरावती महामार्गावरील जवळपास 3 किलोमीटर लांबीच्या नवीन 4 पदरी पुलाचं उद्घाटन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते काल झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान शेतकऱ्यांनी शेतीत यांत्रिकीकरणासोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता AIचा वापर करणं अत्यंत गरजेचं असून AI ही शेती शेतकरी दोघांनाही स्वयंपूर्ण करू शकते असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलत होते. येत्या 21 ते 24 नोव्हेंबर दरम्यान नागपूर इथं आयोजित अॅग्रोव्हिजन 2025 कृषी प्रदर्शनाची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्देशांनुसार 20 सदस्यीय नगर पथविक्रेता समिती स्थापन केली जाणार आहे. यात 8 सदस्य हे पथविक्रेत्यांमधून निवडून द्यायचे आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं या निवडणुकीतील आरक्षण निश्चित करण्यासाठी महापालिकेत परवा 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सोडत काढली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात निवासी आश्रमशाळा तसंच मदरशांमधील 5 ते 15 वयोगटातील बालकांसाठी परवा सोमवारपासून येत्या 30 सप्टेंबरपर्यंत मोफत गोवर आणि रुबेला विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. नांदेड इथं विभागीय रेल्वे सल्लागार समितीची बैठक काल झाली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत विविध रेल्वे स्थानकांवरच्या समस्यांसह नवीन रेल्वेगाड्या सुरू करणं, सध्याच्या रेल्वेगाड्यांची प्रवासी वहन क्षमता वाढवणं आदी विषयांवर चर्चा झाली. जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या जास्मिन लंबोरिया आणि नुपूर शेवरन यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. इंग्लंडच्या लिव्हरपूल इथं झालेल्या 57 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत जास्मिननं व्हेनेझुएलाच्या ओमेलिन अल्कालाचा 5-0 असा पराभव केला. अंतिम फेरीत तिचा सामना पॅरिस ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या जुलिया सेरेमेटाशी होईल. 80 किलोपेक्षा जास्त वजनी गटात नुपूरनं तुर्कीच्या दुजतास सेमाचा 5-0 असा पराभव केला. उद्याच्या अंतिम फेरीत तिचा सामना पोलंडच्या आगाता काझमार्काशी होईल. 48 किलो वजनी गटात मीनाक्षी हुडानं उपांत्य फेरीत प्रवेश करून महिला गटात भारतासाठी 4th पदक निश्चित केलं आहे. आता तिचा सामना मंगोलियाच्या लुत्सखानी अटलांटा सेगशी होईल. आज दिवसभरात राज्याच्या सर्वच विभागांमध्ये पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.